जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदनंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Gokula Nanda, Radha Gokula Nanda Radhe. Jaya Gaura Nitaye Jaya, Gaura Nitaye Jaya, Gaura Nitaye Jaya, Gaura Nitaye. Jaya Jagannatha Jaya, Jagannatha Jaya, Baladeva Jaya Subhadra. Jaya Jaya Prabhupada, 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 Jaya Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Nitai Gaura Hari Bol. Premanande Jayam Vishnupad Paramhansa Parivrajakacharya Stotra Sat His Divine Grace Abhay Charanaravind
भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। श्री श्री राधा गोकुलानंद की जय। निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। समवेत भक्त वृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुणवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्रीगुरु श्रीयुत पदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारणं। वांछाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धोभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस् दद्धाम वृंदावनम् रम्या काचिदुपासना व्रजवधु वर्गेणया कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे राम कळले होळी होऊन किती वर्ष झाले आता? 4 वर्ष मी कधी मी येऊ 4 वर्ष झाले। 4 वर्षानंतर कळले होळ गावामध्ये यायची मला संधी प्राप्त झाली। खूप प्रसन्नतेची गोष्टी आहे. आणि ज्यावेळी मी आलो एक तास दोन तास पूर्वी, कीर्तनमध्ये भक्तांचा उत्साह बघून खूपच बरं वाटलं. कल्लेहोळ गावामध्ये भक्तीचा उत्साह अतिशय छान आहे. असं मी ऐकलं की कल्लेहोळ नावाचा अर्थ आहे दगडांचा गाव, असं आता मला समजलं. परंतु खरोखर हे भक्तीचं गाव आहे, भक्तीहोळ. आणि ह्यावर्षी रथयात्रा खूपच छान झाली, एवढे भक्तांनी भाग घेतलं, खूप उत्साहाने भाग घेतलं आणि कल्लेहोळचे भक्तांनी खूप सेवा केली. ज्यांनी सेवा केली आहे त्यांना विशेष धन्यवाद. भद्रसेन प्रभू अनेक किती वर्ष झालं येऊन इकडे? 10 वर्ष. 10 वर्षापासून इकडे भद्रसेन प्रभू येत आहे आणि दर आठवडे इकडे कार्यक्रम होतोय. आणि ज्यावेळी भद्रसेन प्रभूने मला बोलवलं की तुम्ही या, मी नाही म्हणू शकलो नाही. आणि शेवटी मला इकडे एवढं मागचे 2 वेळी येऊन एवढं आनंदाचा अनुभव आहे, मला वाटलं की मला यायलाच पाहिजे. ज्यावेळी भगवंतांचं नामस्मरण होतो भक्तांच्या संगमध्ये, तर कलियुगाचा प्रभाव दूरच राहते. आपण सर्वांना माहीत आहे की हे कलयुग चालू आहे. कलियुग म्हणजे काय? कली म्हणजे कलह, कलह म्हणजे भांडण. असं बदलू नका, हा जे आहे ते. ऐकू येतं का सगळ्यांना? तिकडे ऐकू येतं ना? हात वर करा ऐकू येत असेल तर. हा ऐकू येत आहे सगळ्यांना. कली युग भांडणाचं युग. कधी कधी लहान कारणासाठी खूप भांडणं होतात, कधी कधी कारण नसल्यामुळे पण, नसताना पण काही भांडणं होतात. युगाचं लक्षण आहे, प्रत्येक युगाचे लक्षण असतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुग, काळ क्रम असं असतो आमच्या शास्त्रांच्या अनुसार. सत्ययुग मध्ये प्रत्येक व्यक्ती धार्मिक असायचा, भगवंतांच्या प्रति त्याला विश्वास श्रद्धा असायची, भगवंतांच्या मार्गावर चालणारे व्यक्ती असायचे, समाजमध्ये भक्तिमय वातावरण असायचं, तपश्चर्या, ज्ञान, धर्म यांच्या प्रति लोकांच्या मनामध्ये एक आवड आणि वळण असायची. हळूहळू ते कमी होत चाललं त्रेतायुगमध्ये. त्रेतायुगात भगवान श्री रामचंद्र प्रकट झाले, तरी पुण्य आणि धर्म भरपूर होतं. हळूहळू द्वापरयुग आलं. द्वापरयुगमध्ये स्वयं श्री कृष्ण प्रकट झाले, महाभारत युद्ध झाला, भगवद्गीतेचा उपदेश भगवंतांनी अर्जुनला दिलं. आणि ज्यावेळी श्रीकृष्ण स्वधाम गेले, त्यांचं तिरुभाव झालं, तर त्यावेळीपासून कलियुग प्रारंभ झाला असं म्हटलं जातं की सत्ययुगामध्ये देव आणि असुर हे जे दोन प्रकारचे लोक आहेत, देव म्हणजे ज्यांची भगवंतांच्याकडे वळण आहे आणि असुर म्हणजे ज्यांचं भगवंतांच्या तर्फे वळण नाही आहे, जे थोडे दुष्टवृत्तीचे आहेत। तर सत्ययुगामध्ये देव आणि असुर हे वेगळे वेगळे ग्रहामध्ये राहायचे, वेगळे वेगळे लोकामध्ये राहायचे। त्रेतायुगामध्ये देव आणि असुर एकाच ग्रहामध्ये राहायचे परंतु वेगळ्या वेगळ्या देशामध्ये, जसं श्रीराम अयोध्यामध्ये होते आणि रावण लंकामध्ये होता। मग द्वापरयुगामध्ये देव आणि असुर एकाच देशामध्ये व्हायचे परंतु वेगळ्या शहरामध्ये, जसं पांडव इंद्रप्रस्थमध्ये व्हायचे आणि कौरव हस्तिनापूरमध्ये होते। परंतु कलियुगामध्ये हे देव आणि असुर हे दोन्हीही फक्त एकाच देशामध्ये नव्हे, एकाच शहरामध्ये किंवा गावामध्ये नव्हे, एकाच शरीरामध्ये निवास करतात। म्हणजे आमच्या हृदयामध्ये देव पण आहे, असुर पण आहे। ह्याचा अर्थ हे आहे की आमच्यामध्ये दोन्ही प्रकारची प्रवृत्ती आहे। कधी कधी आमच्यामध्ये जे देव प्रवृत्ती आहे, दिव्य प्रवृत्ती, ते बाहेर येते आणि आम्हाला वाटतं आम्ही भगवंताकडे जायला पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे, धर्माच्या मार्गावर आम्ही गेलं पाहिजे। आणि कधी कधी असुरी वृत्ती बाहेर येते तर आम्हाला वाटतं खूप राग येतंय, खूप ईर्ष्या होते, लोभ उत्पन्न होतंय हृदयामध्ये आणि नेहमी आमच्या हृदयामध्ये हे भांडण चालत असतं। आमच्या हृदयामध्येच देव आणि असुर ह्यांचं भांडण नेहमी चालू असतं। कधी कधी देवाचा विजय होतंय, कधी असुराचा विजय होतंय। परंतु आमचं जीवनाचं उद्देश्य काय आहे की जे आमच्या हृदयामध्ये असुरी प्रवृत्ती आहे त्याचं पूर्णतया शमन दमन करणे आणि जे आमच्या हृदयामध्ये देव वृत्ती आहे त्याचं विकास करणे, त्याचं वर्धन करणे, त्याला समृद्ध आणि शक्तिशाली बनवणे, त्याला पोषण देणे आणि त्यामुळे चांगल्या संघाची फार गरज आहे। नाहीतर कलियुगाचे वातावरणामध्ये आमच्यामध्ये जे असुरी प्रवृत्ती आहे ते वाढत चालते। जर आम्ही भक्तांच्या संघमध्ये नाही आलो आणि सतत जर आम्ही नामस्मरण नाही केलं तर आमच्यामध्ये जी असुरी प्रवृत्ती आहे ते वाढत चालेल आणि समाजामध्ये फारच उपद्रव होणार। श्रीमद भागवतम मध्ये कलियुगामधले जे लोक आहेत त्यांची दशा काय होईल ह्याची भविष्यवाणी केली आहे शुकदेव गोस्वामी यांनी। आणि काय वर्णन आहे, प्रायणालपायुषः सभ्य कलौ वस्मिन् युगे जनाः मन्दासु मन्दमतयो मन्दभाग्याहि उपद्रुताः। कि ह्या कलियुगामध्ये प्राय सर्वांची आयु खूप कमी होणार, जास्त होणार नाही। आणि आता आम्ही बघतो की 50-60 वर्षाच्या वयामध्येच लोकांना किती त्रास होतात, त्यांची दीर्घ आयु होत नाही। पूर्वी 80-90 वर्षापर्यंत पण व्यक्ती हृष्टपुष्ट राहायचे, पण आता 50 वर्षाच्या वयामध्ये सगळे 80 वर्षाचे म्हातारे सारखे होतात। आता कलियुगाचा प्रभाव आहे असं। प्रायण अल्प आयुष सभ्य कलौ अस्मिन युगे जनाः, हे जे जण जे लोक राहणार ह्या कलियुगामध्ये त्यांची त्यांचं जे वय आहे खूप कमी होणार, जास्त होणार नाही. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष लोक राहायचे, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष, द्वापरयुगमध्ये 1,000 वर्ष, कलियुगामध्ये जास्त जास्त 100 वर्ष, आणि ते पण फार कमी लोक राहतात. आणि जे राहतात फार दुर्भाग्यशाली लोक असतात, कारण शरीराची दशा एवढी बिघडलेली असते की त्या वयावर माणसाला काही करायला पण होत नाही. तर प्रायण अल्प आयुष मंद आह, मंद म्हणजे की फार आळशी असतात लोक. फक्त आता आध्यात्मिक दृष्टी सोडा, भौतिक दृष्टीने जरी बघितलं तर आम्हाला आता मागच्या 10-20-25 वर्षामध्ये पण दिसून येते की लोकांची मध्ये जी एक परिश्रम करायची एक वृत्ती होती ती आता कमी होत चालली आहे. आता आपण सर्व खेड्यामध्ये राहता तर आपण बघितलंच असेल, पूर्वी जसे शेतकरी श्रम करायचे शेतामध्ये, आता लोकांना करायची इच्छा नाही आहे. लोकांना आता काय युवा पिढीला जायचं, आरामशीर काहीतरी नोकरी करायची कुठे शहरामध्ये, कुठे जाऊन दुकानामध्ये कुठे काही टेबलाच्या पाठीमागे बसायचं आहे, आरामशीर सगळं करायचं आहे. श्रम करणे म्हणजे ती आता शक्ती ती वृत्ती राहिलीच नाही आहे. आणि जास्त करून आम्हाला झोपायची इच्छा होते, आळस. आणि जरी काही उत्साह आला तर भौतिक गोष्टीसाठी उत्साह असते. कलियुगांच्या लोकांचं साधारण सर्वसाधारण एक ही दशा आहे. सुमंद मतयो हो, म्हणजे चुकीचं मार्गदर्शन करणारे लोक भरपूर असतात ह्या कलियुगामध्ये आणि लोकांना पथभ्रष्ट करतात. तुम्ही ह्या देवाच्या मार्गावर का चाललायत, हे अंधश्रद्धा आहे, तुम्ही हे सगळं करू नका, तुम्ही आता वेगळंच मार्गावर चाला, भोग मार्गावर तुम्ही या, असं वेगळे वेगळे चुकीचं मार्गदर्शन करणारे लोक. असं साधारण जे लोक असतात त्यांना भगवंताकडून दूर घेऊन जातात आणि त्यामुळं पूर्ण समाजाचं पतन होतंय. आणि समाजामध्ये आध्यात्मिकता नाही राहिल्यामुळे, भगवंतांना आम्ही पलीकडे केल्यामुळे, भगवंतांना आम्ही जीवनामध्ये समाजामध्ये घरामध्ये स्थान दिल्या नाहीमुळे मग काय होतंय, मंद भाग्या, आम्ही दुर्भाग्यवान होऊन जातो. कोण भाग्यवान आहे, ज्याच्या जीवनामध्ये भगवंत आहेत तो भाग्यवान आहे. ज्याच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रति श्रद्धा आस्था आहे तो भाग्यशाली आहे. असं नव्हे की ज्याच्याकडे खूप पैसे आहेत किंवा जो प्रसिद्ध व्यक्ती आहे किंवा जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा जो अतिशय सुंदर व्यक्ती आहे तो भाग्यशाली आहे म्हणून, असं नाही आहे. ज्याच्याकडे देव आहे खरोखर तोच भाग्यशाली आहे. परंतु ह्या कलियुगामध्ये आधुनिक काळामध्ये आम्ही बघतो की आता लोकांना भगवत मार्गामध्ये प्रगती करायला इच्छा राहिलीच नाहीये, दुर्भाग्य. आणि त्यामुळे जीवनामध्ये काहीही होत नाही. कुठचंही आम्ही कार्य करायला बघतो त्याच्यामध्ये यश प्राप्त करणे म्हणजे अतिशय अवघड झालेलं आहे. मी मागच्या वेळी पण कुठे प्रवचन देत होतो त्यावेळी मी हीच गोष्टी सांगत होतो की प्रत्येक व्यक्तीला काही ना काही एवढे त्रास आहे जीवनामध्ये, एवढे कंटाळून गेले सगळे लोक वेगळे वेगळे समस्यांमुळे. आणि ज्योतिषकडे जातात आणि ज्योतिष म्हणतात मग बघा तुमच्याकडे पत्रिकेमध्ये हे दोष आहे, पितृदोष आहे, सर्पदोष आहे, शनिदोष आहे, हे दोष ते दोष, वेगवेगळ्या प्रकाराचे दोष. आणि जीवनामध्ये काही सुख मिळतच नाही, घरामध्ये सुख पण नाही, बाहेर पण नाही, कुठेही नाही. आर्थिक त्रास, शरीराचा त्रास, संबंधामध्ये त्रास. त्यामुळे मंद भाग्या, भाग्य नहीं है कलियुगामध्ये लोकांची, त्यामुळे काय असतात उपद्रुताः, नेहमी विचलित असतात, मनाची शांती नसते कोणाला। मला आठवण आहे की मी एक गोष्टी दरेक वेळी सांगत असतो की अनेक वर्ष पूर्वी जी संपूर्ण विश्वामध्ये जे एक अतिशय श्रीमंत व्यक्ती होते, आता नाही राहिले ते, पण पूर्ण विश्वामध्ये दुसरा किंवा तिसरा नंबर होता त्यांचा, एवढं श्रीमंत होते। तर त्यांना एकदा एक पत्रकाराने विचारलं होतं की जर तुमच्या समोर आता देव उपस्थित झाले तर तुम्ही त्यांच्याकडून काय मागणार? तर त्याने उत्तर दिलं, पटकन उत्तर दिलं त्याने, जास्त विचार करायची गरज पडली नाही। त्यांनी म्हटलं, मी भगवंताकडे मागणार, थोडं तरी मला सुख द्या। बघा, आम्हाला नेहमी विचार असतो ना मनामध्ये की ते श्रीमंत लोक आहे ते किती सुखी होणार, तर आम्हाला पण श्रीमंत व्हायचं आहे म्हणजे आम्ही पण सुखी राहणार असं आम्हाला वाटतंय, पण असं नाही आहे। कोणी गरीब असेल किंवा कोणी श्रीमंत असेल, या जगामध्ये सर्वे दुखी आहेत। फक्त ज्याच्याकडे भगवंत आहे दुखाच्या परिस्थितीमध्ये राहून पण तो सुखी राहू शकतो, पण ज्याच्याकडे भगवंत नाही आहे तथाकथित सुखाच्या परिस्थितीमध्ये राहून तो दुखीच राहणार आहे। तर कलियुगाची दशा ही आहे। मला एक दोन लहान गोष्टी सांगायची आहेत तुम्हाला की आम्हाला समजून येईल की कलियुगाची परिस्थिती काय आहे, कशी बदलली आहे लोकांची मानसिकता। एकदा काय झालं, ज्यावेळी युधिष्ठिर महाराज राज करत होते तर त्यांच्या बंधू भाऊ भीमसेनला त्यांनी सांगितलं की जे प्रजाचे काही तक्रार वगैरे असतील तुम्ही हे ऐकून घ्या, तुम्ही दरबारमध्ये बसा आणि जे काही त्यांचे तक्रार दुःख असतील त्यांना ऐकून त्यांचं काही निवारण करा, त्यांचं काही समस्याचं समाधान करा तुम्ही। तर भीमसेन असं करत होते। तर एक दिवस असं झालं की एकानंतर एक चार लोक त्यांच्याकडे आले, त्यांची समस्या घेऊन। पहिले व्यक्ती आले आणि त्यांनी म्हटलं की हे जरा स्पीकर थोडं असं करता का साईडला, हे जे आहे ना थोडं त्या बाजूला करा, थोडंस हां चालेल। तर त्यांनी म्हटलं की मला एक विचित्र अनुभव झाला आज। काय झाला अनुभव? म्हटलं की माझी जमीन आहे त्याच्यामध्ये कुंपण आहे, मी करून घेतलंय, लाकडीचं कुंपण करून घेतलंय, पण मी काल बघितलं की ते कुंपणने उडी मारून शेजारची जी जमीन आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण केलंय आपोआप। तर कुंपणने असं का उडी मारून अतिक्रमण केलं बाजूच्या जमिनीमध्ये हे मला समजून आलं नाही, तुम्ही जरा सांगता का की ह्याचं कारण काय असू शकते? तर भीमसेनला पण समजलं नाही की अरे चा ही विचित्र परिस्थिती आहे। तर त्यांनी म्हटलं तुम्ही युधिष्ठिर महाराजकडे जावा, त्यांच्याकडे उत्तर असेल, ते फार बुद्धिमान ज्ञानी आहेत। मग तो व्यक्ती गेला आणि दुसरा व्यक्ती आला। दुसरा व्यक्ती म्हणाला, अहो भीमसेन, आज एक विचित्र घटना झाली। काय झालं? म्हटलं एक मोठ्या भांडीमध्ये मी पाणी ठेवलं होतं आणि थोडे विभिन्न कार्यासाठी मला ते पाणी लहान लहान भांड्यामध्ये ठेवायचं होतं. तर मी ते मोठे भांडीमध्ये जे पाणी होतं ते मी लहान लहान भांडीमध्ये टाकलं. पण ज्यावेळी ते लहान भांडीमधून अनेक जे भांडी होते त्याच्यामधून परत मोठ्या भांडीमध्ये ज्यावेळी पाणी टाकलं तर मोठ्या भांडीमध्ये पाणी अर्धच होतं. ते पाणी कुठे सांडलं नाही, काही झालं नाही, ते पाणी गेलं कुठे? ते पाणी गेलं कुठे? तर भीमसेनला म्हटलं, अरे चा हे काय विचित्र प्रश्न आहे, असं कसं झालं? ते त्यांनी म्हटलं, मला काही माहिती नाही, तुम्ही युधिष्ठिर महाराजकडे जावा. मग तिसरे व्यक्ती आले, त्यांनी म्हटलं, हो भीमसेन, आज काय एक अद्भुत घटना झाली आहे बघा. काय झालं? एक हत्ती जात होता रस्त्यावर आणि तो हत्ती एक सुईच्या भोक्यामधून निघाला. हत्ती सुईच्या भोक्यामधून निघाला परंतु त्याची शेपूट अडकली. असं काय, असं काय झालं हे? तर भीमसेनी म्हटलं, हे काय चाललंय, काय आजचा दिवस बरं नाही आहे माझं. असे विचित्र प्रश्न घेऊन लोक येतात, त्याचं समाज याचं उपाय काय? आता त्याने म्हटलं, मला माहीत नाही, तुम्ही पण हे युधिष्ठिर महाराजकडे जावा. मग एक चौथे व्यक्ती आले आणि त्यांनी म्हटलं की आज मी एक विचित्र घटना बघितली. ते काय झालं? असं झालं की एक दगड होता रस्त्यावर आणि अनेक पहलवान होते, पहलवान, आणि ते आले आणि त्यांनी ते दगड हलवायचा प्रयत्न केलं पण दगड हललंच नाही, तिकडेच आहे ते. परंतु एक साधू आले आणि साधूंच्याकडे एक दंड होतं, त्यांनी ते दंड असंच फिरवलं आणि ते दंड असं फिरवल्यामुळे अचानक ते जे दगड आहे ते उडून दुसऱ्याकडे गेलं. तर असं कसं झालं हे? एवढे मोठे मोठे हृष्टपुष्ट व्यक्ती, त्यांनी दगड उचलवायचा प्रयत्न केलं पण ते हललं नाही आणि साधूंनी फक्त असं फिरवलं त्यांचं दंड आणि असं झालं. कसं काय? तर भीमसेनी म्हटलं, ह्याचं उत्तर पण माझ्याकडे नाही आहे, आता तुम्ही युधिष्ठिरकडे जावा. तर युधिष्ठिर महाराजकडे चौघ लोक आले आणि एक त्यांनी सर्वांनी आपापलं सगळं समस्या त्यांच्या समोर ठेवली. युधिष्ठिर महाराज विचार करून करत राहिले. त्यांनी म्हटलं, हा ह्याचं एकच उत्तर आहे की हे लक्षण आहेत की कलियुग प्रारंभ झालं आहे. असं का म्हणता तुम्ही? बघा, जे तुमचं कुंपण आपोआप आता शेजारच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करत आहे ह्याचं तात्पर्य आहे की कलियुगमधले जे लोक आहेत ते अतिशय लोभी होणार आहेत, संतुष्ट नाही राहणार आहेत. त्यांच्या प्रारब्धापासून त्यांना जे काही उपलब्ध झालं आहे त्याच्यापासून ते संतुष्ट राहणार नाहीत. त्यांच्या हृदयामध्ये नेहमी लोभ राहणार की मला आणि पाहिजे, आणि पाहिजे. आणि ह्याच्यामुळे होणार काय की ते कुठे बघणार नाही की कोणाचं मी जमीन घेत आहे, कोणाचं धन मी घेत आहे आणि दुसऱ्या व्यक्तींचे धन जमीन अतिक्रमण करणे किंवा खेचून घेणे त्याच्याबद्दल पण ते पाठीमागे जाणार नाही आहेत. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये लोकांची प्रवृत्ती अशी होणार आहे की दुसऱ्यांचं पण धन चोरी करायला किंवा दुसऱ्यांची जमिनीवर आम्ही बसून अतिक्रमण करणे त्याचे दोनदा पण विचार करणार नाही, सहजपणे लोक हे करत राहणार. आणि खरोखर आम्ही बघतोय प्रत्येक ठिकाणी, आता गावामध्ये असू द्या, शहरामध्ये असू द्या, सगळे जमिनीच्या पाठीमागे एवढे भांडणं. प्रत्येक व्यक्ती म्हणतोय माझं माझं माझं, आणि अतिक्रमण एवढं चाललंय जमिनीमध्ये, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे खेडेमध्ये कसं होतंय शहरामध्ये कसं होतंय. तर कलियुगाची लोकांची प्रवृत्ती आहे, जे आमच्याकडे आहे, जे देवाने आम्हाला दिलंय, जे प्रारब्धमध्ये आम्हाला प्राप्त झालंय, त्याच्याने संतुष्ट राहायचं नाही. फक्त इकडून खेचून घ्यायचं, तिकडे चोरी करायचं, इकडे अतिक्रमण करायचं, आणि मग जीवनभर आयुष्यभर भांडण करत राहायचं. मनाची शांती नाही, देवासाठी वेळ नाही, कलियुगाचं लक्षण आहे. मग जे दुसरं जो माणूस होतं त्यांनी विचारलं की मी असं का झालं, आम्ही जे पाणी असं मोठी भांडीमध्ये होतं ते लहान भांड्यामध्ये ठेवलं आणि परत ते पाणी मोठी भांडीमध्ये टाकताना ते कमी पडलं, अर्धच राहिलं ते 50%. तर युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की बघा, या कलियुगामध्ये लोकांची प्रवृत्ती अशी होणार आहे की ज्यावेळी त्यांना प्रेम कोणाकडून मिळणार आहे, काही मदत दुसऱ्यांकडून त्यांना मिळेल, त्यावेळे ते आभारी राहणार नाहीये. राहिलं पाहिजे पण ते राहणार नाहीयेत. आणि ते परत जे प्रेम देणार आहेत किंवा त्यांना धन्यवाद देणार आहेत किंवा मदत करणार आहेत परत, ते फक्त 50% करणार. तर आम्हाला जर कोणी प्रेम केलं, आम्हाला कोणी खूप आमची काळजी घेतली, आम्हाला मदत केलं, तर आम्ही फक्त त्यांना 50% प्रेमच देणार. जेवढं त्यांनी आम्हाला दिलंय प्रेम आणि मदत, त्याचं 50%च आम्ही त्यांना परत देणार आहे. त्याच्याशिवाय आम्ही काय करणार नाही पुढे. त्यामुळे आम्ही निराश व्हायला नाही पाहिजे. आम्ही असं बघतो जीवनामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असं काही ना काही कुठे ना कुठेतरी अनुभव आहेच आहे की मी त्यांना एवढं मदत केलं बघा, आता ते माझ्याकडे बघत पण नाहीत, मी त्यांना एवढं प्रेम केलं, त्यांची एवढी काळजी केली, आता कोणी ते आम्हाला प्रेम करतच नाहीत, उलट आमच्याबद्दल असं उलट सुलट बोलत असतात तिकडे, असं होतं की नाही? तर कलियुगामध्ये फार जास्त होतं आहे असं. एक कृतज्ञ व्हायची भावना जी आहे की त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंय, मी आभारी असलं पाहिजे. ते आभारचं एक भाव आहे, कृतज्ञताची जे भाव ते भावना आहे ते फार कमी होणार कलियुगामध्ये. कारण व्यक्ती स्वार्थी होत जातो कलियुगामध्ये. व्यक्ती फक्त हाच हेच बघतो की मी कसं माझ्यासाठी सगळं गोळा करून घेऊ, इतर व्यक्तींचं काय होतंय त्याची काळजी नाही आहे मला, इतर व्यक्त्यांना काही त्रास होत असेल, त्यांना काय कष्ट होत असेल, तर मला त्याची पर्वा नाही आहे. बारीक बारीक गोष्टीने पण आम्हाला हे समजते. जसं आम्ही ट्रेनमध्ये रेलगाडीमध्ये जात असतो, आमच्याजवळ रात्री सगळे झोपलेले असतात, परंतु शेजारचे सीटमध्ये बसलेले जोर जोरात बोलत असतात, ते विचार करत नाहीत की हे झोपायच्या तयारीमध्ये आहेत, आम्ही थोडं शांती ठेवलं म्हणजे शांतपणे बोललं पाहिजे, जोर जोरात नाही बोललं पाहिजे. हे एक लहान उदाहरण मी दिलं आहे. असे कितीतरी आम्ही बघतो की आम्ही फक्त स्वार्थ बघतो आणि दुसऱ्यांची काही आम्ही बघतच नाही आहे. कलियुगामध्ये असं हे वाढत चालणार आहे. लोकांचे हृदयामध्ये एक दया भावना आहे वगैरे ते राहत नाही आता, की दुसऱ्यांना त्रास होऊ नये माझ्यामुळे, हे राहतच नाही मनामध्ये विचार. दुसऱ्यामुळे मला त्रास झाला तर एक भूकंप होतोय. आम्ही किती सगळं ओरडा ओरडाओरडी करतोय, पण आमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत आहे त्याच्याबद्दल आम्ही अतिशय विचार करत नाही. तर हे जे आहे कलियुगाच्या लोकांचं लक्षण आहे, युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं. आणि मग तिसरा माणूस म्हटला, ते हत्ती जो होता तो सुईच्या भोकामधून निघून गेला, पण त्याची शेपूट अटकली, कसं काय? तर युधिष्ठिर महाराज त्यांनी थोडं विचार करून म्हटलं की झालं असं आहे की ह्या कलियुगामध्ये ज्यांच्याकडे धन आहे, कमी असू द्या किंवा जास्त असू द्या, परंतु जास्त जेवढं काही धन आहे त्यांच्याकडे, जास्त ते फक्त भोगामध्ये, इंद्रतृप्तीमध्ये, संसारी विषयामध्ये ते खर्च करतात. आणि ज्यावेळी दान करायची गोष्टी असते किंवा भगवंतासाठी देवासाठी काही दान देणे म्हणजे नाही, त्यांना ते बरं वाटत नाही. इंद्रतृप्तीसाठी सिनेमामध्ये जाणे, हॉटेलमध्ये जाणे, इकडे तिकडे गाडीमध्ये फिरणे, चांगले चांगले कपडे विकत घेणे, स्वतःसाठी आणि शरीरासाठी, कुटुंबासाठी खूप मोठे मोठे सगळं व्यवस्था करणे, त्याच्यामध्ये पैसे खर्च करायला काही त्यांना सुचत नाही. ते खूप खर्च करतात. परंतु इतरांसाठी ज्यावेळी दान द्यायचा प्रश्न येते, देवासाठी काही करायचा प्रश्न येते, त्यावेळी ते शेपूटसारखं असतात, अडकून पडतात. तर स्वतःसाठी आणि भोगासाठी खर्च करताना ते हत्तीसारखे खर्च करतात. पण भगवंतासाठी काही खर्च करा म्हटलं तर शेपूटसारखे होऊन जा, अडकून पडतात तिकडे. अनेकदा समाजामध्ये लोक म्हणतात, अहो तुम्ही भक्तीसाठी एवढं खर्च का करत आहेत, गरिबांसाठी खर्च करा, आणि तुम्ही हो भांडण करू नका. कोण आहे भांडण करत आहेत का कोणी? तर आता बघा, फक्त देवासाठी ज्यावेळी आम्ही पैसे खर्च करतो त्यावेळी का त्यांना पोट दुखतंय? आता एवढे मोठे मोठे सगळे सिनेमाचे घर बांधतात, वेगळेवेगळे प्रकारचे एवढं खर्च कोटी कोटी रुपये खर्च करतात लोक वेगळेवेगळे कारणासाठी, भौतिक कारणासाठी. त्यावेळी का लोकांना वाटत नाही की एवढे पैसे आम्ही का खर्च केले पाहिजे? मोठे मोठे शहरामध्ये लोक राहतात, हॉटेलमध्ये जातात, आणि एका रात्री ते लोक लाखो लाखो रुपये खर्च करतात एक रात्रीमध्ये, मोठे मोठे हॉटेलमध्ये जाऊन. आता ते पैसे त्यांनी गरिबासाठी का खर्च करत नाहीत? ओगे ज्यावेळी मंदिर देवासाठी खर्च करायचा प्रश्न येते त्यावेळी मग त्यांना पोट दुखते का? देवासाठी करता म्हणजे देवाच्या प्रती, धर्माच्या प्रती एक ईर्ष्या भावना असते, त्यामुळे त्यांचं हृदय पण संकुचित होतंय असं. मग चौथा माणूस आला, त्याने म्हटलं की जे दगड जे होतं एवढं भारी होतं, आणि ते साधू आले तिकडे, त्यांनी असंच दंड फिरवलं आणि ते दगड जे आहे ते उडून गेलं, आणि ते पहलवान लोक पण हलू शकले नाही त्या दगडाला, कसं काय? तर युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं की ह्याचं पाठीमागे कारण असं आहे की ह्या जगामध्ये, कलियुगामध्ये खास करून, लोक जे आहेत खूप पाप करतात. पाप करण्याची प्रवृत्ती सहजपणे सगळ्यामध्ये आहे, आणि पाप एवढे करतात की डोंगरसारखं पाप असतं सगळं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. आणि तो डोंगरसारखा जो पाप आहे ते हलवायचं किंवा ते नष्ट करायचं ते पाप अवघड आहे, कठीण आहे. परंतु ज्यावेळी आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो, त्या नाम संकीर्तन मधून जे आमचे डोंगर सारखे जे मोठे मोठे पाप आहेत, पाप राशी आहे, ते नष्ट होऊन जाते. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये एवढं त्रास असले तरी, एवढे दुर्गुण असले तरी, एवढी लोकांची अयोग्यता असलं तरी, आम्ही फक्त भगवंतांचं नामस्मरण जर केलं, भक्तांच्या संगमध्ये येऊन आणि भगवंतांची कथा, त्यांचे उपदेश, त्यांची लीला आदी आम्ही ऐकलं, तर हे पाप राशीचा डोंगर जे आहे ते त्वरित नष्ट होणार. श्रीमद भागवत मध्ये पण असं म्हटलंय, शुकदेव महाराज राजा परीक्षितला म्हणतात, कलौ दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण, कीर्तनाद एव कृष्णस्य मुक्त संगह परम व्रजेत. ते म्हणतात की हे राजन बघा, हा जो कलयुग आहे ना, दोषांचा समुद्र आहे, दोष निधी, निधी म्हणजे समुद्र। निधी शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्याच्यामध्ये एक शब्द अर्थ आहे समुद्र। दोषांचा समुद्र आहे हा कलयुग। आता बघा, जर आम्ही समुद्राच्या मध्ये आहे तर आम्ही सगळीकडे पाणीच पाणी बघणार। अर जरी कोणी विचारलं की अरे चा असं का, सगळीकडे जिकडे आम्ही बघतो तिकडे पाणीच बघतो, तर तसंच होईल ना। आम्ही समुद्रामध्ये आहे तर पाणीच बघणार की आणि काय बघणार। तसंच या कलियुगामध्ये आम्ही दोषांचं समुद्रामध्ये राहत आहे। जिकडे आमची दृष्टी जाते तिकडे आम्हाला दोष दिसून येतात, कारण आहे तेवढे दोष या कलियुगामध्ये। कधी कधी नसताना पण दिसतात, कधी कधी असलेले दोष पण दिसतात। तर या कलियुगामध्ये दोषांचं समुद्र सारखं एक वातावरण आहे, परंतु अस्ति ही एक महान गुण, एक महान गुण आहे या कलियुगामध्ये। तर काय आहे ते? कीर्तनाद एव कृष्णस्य, भगवान श्री कृष्णांचे पवित्र नामांचं स्मरण करणे, कीर्तन करणे, हे जर आम्ही केलं तर नक्की आमच्या जीवनामध्ये ते पाप नष्ट होणारच आहे। आणि या भौतिक जगाच्या प्रति जी आमचे मनामध्ये आसक्त, हृदयामध्ये आसक्ती आहे, ते पण नष्ट होणार। आणि भगवंतांच्या धामाकडे आम्ही जायची योग्यता प्राप्त करणार। तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं ना, जाऊ देवाची या गावा। तर देवाचं गावाला जायचं असेल तर योग्यता प्राप्त करावी लागेल आम्हाला। ती योग्यता कशी प्राप्त होईल? आमची जे संसाराचे प्रति, प्रपंचाच्या प्रति जी आसक्ती आहे ते कमी करून, नष्ट करून। आणि ते कसं नष्ट होईल? आमची जी आसक्ती आहे, आमची जी एक प्रेम करायची एक प्रवृत्ती आहे, आसक्त व्हायची प्रवृत्ती, ते भगवंतामध्ये आम्ही स्थानांतरित केलं पाहिजे। आणि तसं जर आम्ही केलं, भगवंतांना आमचं जीवनाचं केंद्रबिंदू बनवलं आणि भक्तांचं मध्ये नामकीर्तन, नामसंकीर्तन केलं, कथाचं ऐकणं वगैरे केलं, तर परम व्रजेत भगवंताच्या धामामध्ये आम्ही जाऊ शकतो। आणि हेच खरोखर आमचं जीवनाचं उद्देश आहे। आता कलयुग प्रारंभ झालं आहे, परंतु ज्यावेळी ही घटना झाली होती ते इस संध्याचा काळ होत। आता पण संध्या चाललंय खरोखर, आणि थोडे वर्ष संध्या चालणार, पण त्यावेळी द्वापरचं अंत होतं आणि कलीचा प्रारंभ होता, त्यामुळे हे परिवर्तन दिसून आलं खूप। आता आम्हाला हे सगळं काही नकारात्मक गोष्टी बघून एवढी सवय झाली आहे की आम्हाला ते काही आश्चर्यजनक वाटतच नाही। परंतु त्यावेळी द्वापरयुगच्या लोकांना हे आश्चर्यजनक वाटलं, कारण त्यांना सवय नव्हती हे सगळं वस्तू बघून। आणि ज्यावेळी असे बघायचे पण कमी लोक होते ज्यांच्यामध्ये असे दुर्गुण दिसून यायचे। एकदा काय झालं, अनेक युधिष्ठिर महाराजांचे दरबारामध्ये एक अनेक अद्भुत एक घटना झाली। काय झालं की एक शेतकरी होता, त्यांनी त्याची जी जमीन आहे एक दुसऱ्या शेतकरीला विकलं। आता तो दुसरा शेतकरी जो आहे तो जमिनीमध्ये शेती करत होता, नांगर चालवता चालवता नांगरचं काहीतरी टक्कर झालं, तरी थोडं खणून बघितलं तर तिकडे एक भांडे होतं ज्याच्यामध्ये खूप सोनं आणि रत्न आदी सगळे होते। तर त्याला आश्चर्य झालं, अरे हे जमिनीमध्ये एवढं धन आहे। तर त्याने ते भांडं काढलं आणि ज्यांच्याकडून त्यांनी ही जमीन विकत घेतली होती त्या शेतकरीकडे तो गेला आणि म्हटलं, बघा हे जी जमीन तुमच्याकडून मी विकत घेतली होती त्याच्यामध्ये शेती करताना, हल नांगर चालवत चालवताना मला हे भांडे मिळालं, हे तुमचं आहे, बघा तुम्ही घ्या। तर ज्यांनी शेत विकलं होतं त्यांनी म्हटलं की अरेच्छा, पण मी तुम्हाला फक्त हे जमीन विकलं आहे, तर जमीनमध्ये जे काही आहे ते पण तुमचंच ना, तर धन तुम्हीच ठेवा, हे तुमचीच संपत्ती आहे. तर जो दुसरा शेतकरी होता ज्याने विकत घेतलं होतं, त्यांनी म्हटलं बघा असं हे तुम्ही जे म्हणता बरोबर नाही आहे, कारण मी तुमच्याकडून धन विकत घेतलं नव्हतं, फक्त जमीन विकत घेतली होती, त्यामुळे हे धन तुमचं आहे माझं नाही आहे. असं दोघांच्या मध्ये भांडण झालं. असं भांडण आजकाल दिसून येते का? कधी नाही, स्वप्नात पण असं दिसून येत नाही. कोणाला स्वप्न पण आले का असं भांडणाची? बाकीचे भांडण असतात ते स्वप्नामध्ये पण दिसतात, जागृत अवस्थामध्ये पण दिसतात, पण असे भांडण कुठे दिसून येतात? तर ते गेले. आता भांडण जर आहे तर कोणाकडे गेले? युधिष्ठिर महाराजांकडे गेले. आता समस्याचं समाधान करा रे. युधिष्ठिर महाराजांना वाटलं हे काय आता? आता हे जे भांडण आहे त्याचं समाधान कसं करायचं? त्याने श्रीकृष्णांना विचारलं. श्रीकृष्ण आले होते त्यावेळी तिकडे. आता कसं काय, याचा काय मी उपाय काढू? श्रीकृष्ण म्हटलं थोडे 3 महिने थांबा तुम्ही, त्यांना सांगा हे जे धन आहे तुम्ही माझ्याकडे ठेवा आणि 3 महिन्यांच्या नंतर या आणि मी काही उपाय काढून देतो. तर युधिष्ठिर महाराजांनी त्यांना तसंच सांगितलं आणि ते दोघे शेतकरी गेले परत. आणि ते 3 महिन्यानंतर आले. तर युधिष्ठिर महाराजांनी म्हटलं आता बोला काय तुमची समस्या आहे. तर आता जो दुसरा शेतकरी होता ज्याने शेत विकत घेतली होती, त्यांनी म्हणायला सुरू केलं की हे जे धन आहे जे मला सापडलं जमिनीमध्ये ते माझं आहे, कारण मी विकत घेतलेली जमिनीमध्ये हे धन प्राप्त झालं मला, त्यामुळे हे धन माझं आहे. पूर्वी काय म्हणत होता? तो उलट म्हणत होता. आता त्याचा विचार बदलला. आणि जो पहिला शेतकरी होता ज्याने विकलं होतं जमीन, त्याने म्हटलं नाही नाही, मी त्याला फक्त जमीन विकली होती आणि त्याला हे धन विकलं नव्हतं, त्यामुळे ते धन माझं आहे. आणि युधिष्ठिर महाराजांनी म्हटले अरेच्छा, आश्चर्य, तुम्ही उलट बोलता. मागच्या वेळी 3 महिन्यापूर्वी ज्यावेळी तुम्ही आलात, तुम्ही जे बोलत होता आणि आता जे बोलत आहे त्याच्यामध्ये किती अंतर आहे? बरोबर उलट बोलत आहे तुम्ही दोघं. आणि दोघं खूप भांडण करत होते, नाही माझं 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 करून. आणि त्यावेळी मग युधिष्ठिर महाराजांना समजलं, ते कृष्णांना श्रीकृष्णांना विचारलं की आता हे काय? तर श्रीकृष्ण म्हटले आता थोड्या वेळात कलियुग सुरू झालं की आता सुरू होणार, त्यामुळे त्यांची वृत्ती बदलली कसं बघा. आणि त्यामुळे मग आता तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, पण आमच्या देशामध्ये भारतामध्ये पण एक कायदा आहे की जर जमिनीमध्ये कुठे तुम्हाला धन सापडलं तर ते धन शासनाचं आहे, सरकारचं आहे, ते आमचं नाही होणार. ते आम्ही असं म्हणू शकत नाहीत की माझ्या शेतामध्ये मला हे धन मिळालं ते माझं आहे, कायद्याप्रमाणे ते सरकारला जाते ते. पण आता ह्याच्याने आम्ही काय समजू शकतो की कलियुगामध्ये कसं लोकांचं डोकं बिघडतंय, कसं प्रदूषित होतंय चेतना. आणि आता कलियुग प्रारंभ होऊन 5000 वर्ष झाले, तर ज्यावेळी द्वापरयुग पासून कलियुगाचं परिवर्तन झालं त्या 3 महिन्यामध्ये एवढं त्या दोघांच्या विचार करायच्या पद्धतमध्ये एवढं फरक झालं, तर आता 5000 वर्षानंतर आता आमच्या मनामध्ये किती काही परिवर्तन झालं आहे. त्यामुळे आम्हाला समजलं पाहिजे की हे जे भांडणाचं युग आहे ना, लहान लहान गोष्टीसाठी युग, ह्याच्यामध्ये काही उपायच नाही आहे दुसरा. आता ह्या युग पूर्वीच्या युगामध्ये लोकांचं जे हृदय होता ते उदार होता, प्रेम करायची प्रवृत्ती, दुसऱ्यांना मदत करायची प्रवृत्ती, ठीक आहे तुला पाहिजे ना घेऊन टाक, मला थोडी कमी मिळालं तरी हरकत नाही, चला भांडण करू नको, आम्ही करायचं बरं नाही आहे, तू ठेव चालेल ना, तुझ्या थोडं थोडं जास्त मिळालं ना ठीक आहे ठेव, खुश राह, खुश राह तू, आता नाही असं कोणी विचार करत नाही, मला जास्त पाहिजे, मला मला मला, जनस्य मोहोयम अहम ममेती, या मोहामध्ये सगळे पडले आहेत. हृदयाची उदारता ते एक प्रामाणिकता, एक सत्यवादी होणे. आम्ही काही वचन दिलं कोणाला की मी असं करणार, व्यापारमध्ये व्यवसायामध्ये कोणी वचन ठेवत नाही, कागदावर लिहून पण मग ते काही काही न मग होतंय गडबड, मग काय करायचं, कलियुगाचं आहे तसं. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये एकच उपाय आहे, भगवान श्री कृष्णांची भक्ती. आणि जर आम्ही भगवान श्री कृष्णांना केंद्रबिंदू केलं आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, गावाच्या जीवनामध्ये, पूर्ण समाजामध्ये, देशामध्ये, पूर्ण जगामध्ये, तरच शांती होऊ शकते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्या कलियुगामध्ये भगवंतांनी आमच्यासाठी अध्यात्माचा मार्ग जो आहे ते एवढं सोपं करून ठेवलेलं आहे, एवढं सुलभ केलं आहे, फक्त नामस्मरण करून आणि भगवंतांची कथा ऐकून आमची जीवनाचं यश आम्ही प्राप्त करू शकतोय, जीवन लक्ष प्राप्त करू शकतोय. किती सौभाग्य आहे आमचं, दुर्भाग्यशाली असूनही भगवंतांनी आमच्यावर सौभाग्याची वर्षा केली आहे, पाऊस केला आहे आमच्यावर, तर ह्याचा आम्ही पूर्ण लाभ घेतलं पाहिजे. आणि कळली होळमध्ये येऊन तुमचं सगळ्यांचं भक्तिभाव आणि उत्साह बघून मला वाटलं की आता कलियुगाचं इकडे काही काम नाही आहे आता, बरोबर आहे ना. त्यामुळे एक आदर्श गाव करा कळली होळ, ज्याच्यामध्ये सगळे गावकरी एकमेकांच्या बरोबर प्रेमाने राहतील, भगवंतांची भक्ती करतील, आणि हे भक्तीची संस्कृती याचं पालन करणे, संरक्षण करणे फार गरजेचं आहे. खास करून जी युवा पिढी आहे, आता एवढं ते व्यसनांच्या बद्दल आकृष्ट होत चालले आहेत, इकडे तिकडे जाऊन वेळ वाया घालत आहेत, स्वतःचं मूल्यवान मनुष्य जीवन नष्ट करत आहेत, तर हे अतिशय गरजेची गोष्टी आहे. फक्त इकडे तिकडे वेळ वाया घालून काय होत नाही. त्यामुळे आज हे मल्लखांबचं बघितलं बरं वाटलं, चला चांगलं आहे, मुलांना तरी ह्या चांगल्या मार्गावर काही काढायचं नाही, तर इकडे तिकडे बसून काही वेळ वाया घालत असतात, काही चांगल्या कार्यामध्ये ठेवा, त्यांचं तब्येत तर ठीक राहील, स्वास्थ्य ठीक राहील, थोडं हृष्टपुष्ट शरीर होणार, आणि ते असताना एक संयम राहते जीवनामध्ये. आणि आता जे शिक्षक होते, ज्यावेळी मी त्यांना भेटलो त्यांनी म्हटलं की थोडं धर्माचं मार्गदर्शन पण करा या मुलांना, आम्ही त्यांचं शरीराचं कसरत वगैरे त्यांना शिकवतो, पण डोकं ठीक ठेवण्यासाठी त्यांना पण थोडं धार्मिक मार्गदर्शनाची गरज आहे. त्याने म्हटलं आमचे भद्रसेन प्रभू आहेत, येतील तुमच्या गावामध्ये, आणि तिकडे त्या मुलांना पण काय बोलतील. आणि मग आमचे आणि बाकी एक नृत्य आणि झालं बघून त्यांच्यावर, बाकी एवढे कडे आम्ही बघतो आता सगळे सिनेमाचे गाणे व सगळे नाचतात गातात काय काय करतात, त्याचं बोलायचं पण आता बोलू पण शकत नाही मी, पण कमीत कमी भगवंतांच्या लीलेवर, भगवंतांच्या संबंधित काही विषयावर नृत्य करावे, संगीत करावं. अशी आमची संपूर्ण संस्कृती जी आहे त्या भगवंतावर आणि भक्तीवर आधारित असली पाहिजे, जशी होती पूर्वी, तर ते पुनः संस्कृतीचं जागरण आम्ही केलं पाहिजे. आणि असंच विनंती आहे की कल्ले होलमध्ये पण असंच एक भक्तिमय वातावरण निर्माण करा. आमच्या बेळगावचे भक्ती राधा गोकुलानंद मंदिर पासून इकडे भक्त येतात, विशेष करून भद्रसेन प्रभू इकडे अनेक वर्षापासून येत आहे. आणि त्याच्या आधी आम्ही ऐकलं भगवत प्रेम प्रभू पण येत होते आणि आता ते कुठे दुसरीकडे आहेत असं ऐकलं मी. तर आता बेळगावचे मंदिर पदून येतात, तुम्ही पण कधी कधी वेळ मिळाला तर या एखादा कधी. आणि इकडे जे सत्संग चालतात ते तुम्ही खूप उत्साहाने चालू ठेवा. आणि ज्यांनी सेवा केली आजसाठी, आज रथयात्रेसाठी, आपण सर्वांना हार्दिक धन्यवाद आणि आभार. आणि आपण सर्व ज्यांनी भाग घेतलाय आता या सुंदर उत्सव मध्ये, आपणाला सर्वांना पण खूप धन्यवाद आणि आभार. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा.
हरिओम.